नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश तत्वांवर आधारित खतांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशात कोळसा, गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची सरकारची ग्वाही. जायकवाडी धरणातील पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच. मंत्री विखे पाटील यांची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात. आणि राज्यात शालेय विद्यार्थ्यांची पट पडताळणी 11 ते 22 एप्रिल दरम्यान होणार. आता सविस्तर बातम्या. खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश तत्वांवर आधारित खतांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यासाठी 41,533 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांवरील अनुदानात 4,317 कोटी रुपयांची वाढ केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांबाबत माहिती देताना वैष्णव म्हणाले,
खरीफ सीजन के लिए न्यूट्रिएंट बेस्ड सब्सिडी जिसमें 41,000 करोड़ रुपए का ये कंप्लीट सब्सिडी का प्रोग्राम है. सेकंड, राजस्थान में जो पचपदरा बालोतरा जिले में रिफाइनरी बन रही है उससे रिलेटेड कुछ फैसले हुए जो 79,000 करोड़ रुपीज से रिलेटेड है सारा. तीसरा, जयपुर में मेट्रो का फेज 2 इसके लिए 13,000 करोड़ रुपए का आवंटन हुआ है. चौथे और पांचवे दोनों हमारे नॉर्थ ईस्ट में 2 हाइड्रो पावर प्लांट्स हैं.
राजस्थानातला हा तेल शुद्धीकरण प्रकल्प येत्या जुलै महिन्यात कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे 10,000 प्रत्यक्ष रोजगार तर मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून देशाची तेल शुद्धीकरण क्षमता 9 दशलक्ष मेट्रिक टनानं वाढणार आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्याचा नियमित पुरवठा होत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात जहाज आणि जलवाहतूक सुरळीत सुरू असून कुठेही जहाजांची कोंडी झालेली नसल्याची माहिती बंदरे आणि जलवाहतूक मंत्रालयाचे सहसचिव मुकेश मंगल यांनी दिली. पश्चिम आशियातल्या युद्धविरामाचं भारताकडून स्वागत करण्यात आलं आहे. 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर अमेरिका आणि इराणनं सहमती दर्शवल्यामुळे पश्चिम आशियात शांतता पुनर्स्थापित होईल आणि होर्मुज सामुद्रधुनीतून जलवाहतूक तसंच जागतिक व्यापार सुरळीत होईल असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयानं वर्तवला आहे. हा संघर्ष कायमस्वरूपी थांबावा अशी अपेक्षाही भारतानं व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
भारत हमेशा से ही शांति के पक्ष में रहा है. हम शांति के हर पहल का स्वागत करते हैं. हम आशा करते हैं कि पश्चिम एशिया की यह पहल यूक्रेन में भी शांति बहाल करने के प्रयासों को प्रोत्साहित करेगा.
इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी लवकरात लवकर इराण सोडण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे. भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहून आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गांचा वापर करूनच बाहेर पडावं असं मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण आढावा समितीच्या 3 दिवसीय बैठकीत झालेले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल जाहीर केले. त्यानुसार रेपो दर 5.25% कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीनं एकमतानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. व्हिएतनाममधील विनग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत विनग्रुपकडून पुढील 2 वर्षात मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातल्या इतर निवडक ठिकाणी 5,000 एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार असून या माध्यमातून सुमारे 24,700 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेलं गौण खनिज त्याच जागी वापरलं तर त्याला रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यभरातल्या बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणारे प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात क्रेडाईच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बिनशेतीसाठी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता नसून ही प्रक्रिया 10 दिवसात ऑनलाईन करण्यात येणार आहे. याबरोबरच महापालिका आणि मिळकत पत्रावरील नोंदीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
अहो या सरकार आलं दारी, महाराजस्व समाधान शिबिराची तयारी, शेतकरी तरुण माय
माय बापांसाठी होतील काम सारी संधी मोठी जमीन जुमला दाखले सारे एकाच जागी चला आपली सारी काम करूया वेगी
विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्याच महसूल मंडळा
शेत रस्ते होतील सुलभ शेतीचा वाढेल मान आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची शान रस्ते सजले सुगम झाले साऱ्यांचा संपला त्रास महाराष्ट्राच्या प्रगतीला योजनेचा विश्वास बांधावरून थेट बाजारी जाईल सहज माल चिखल आणि खड्ड्यांचा संपेल आता काळ
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल शेतकरी राहील आता कायम खुशहाल
राज्यातल्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले काल या योजनेबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं कार्य करण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली जायकवाडी धरणातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावर घेण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं जायकवाडी धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी समान चारा आवर्तनं तसंच पिण्यासाठी राखीव पाण्याची तरतूद करण्यात आली आहे धरणातील गाळ काढून केटीवेअर बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्यभरात सामाजिक समता सप्ताहाला कालपासून सुरुवात झाली येत्या 14 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात विविध प्रबोधनात्मक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत नांदेड इथं आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन झालं याअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचं समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी सांगितलं नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही सामाजिक समता सप्ताहाचं काल उद्घाटन करण्यात आलं हिंगोलीत समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांच्या उपस्थितीत या सप्ताहाचं उद्घाटन झालं या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रसार आणि महामानवांच्या विचारांचा जागर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली लातूर जिल्ह्यातही सामाजिक सप्ताहाचं उद्घाटन झालं असून सर्व तालुक्यांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाटप सुरू करण्यात आलं आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगानं बीड शहर पोलीस स्थानकाच्या वतीनं काल मोफत रोगनिदान आणि उपचार शिबिर घेण्यात आलं 72 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला राज्यातल्या इयत्ता 1 ते 9 आणि 11 विद्यार्थ्यांची पट पडताळणी 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 150 पथकांच्या माध्यमातून ही पट पडताळणी केली जाणार आहे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2084 प्राथमिक शाळा तर अनुदानित प्राथमिक शाळांची संख्या 292 एवढी आहे या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या सुमारे 2 लाख विद्यार्थी संख्येची पट पडताळणी करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातही सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पट पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली या पट पडताळणीच्या अनुषंगानं इयत्ता 9वीची मराठी गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे 11, 15 आणि 22 एप्रिल या तारखांना घेण्याची सूचनाही राज्य शासनानं केली आहे हिंगोली जिल्ह्यात औंढा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात काल सकाळी आग लागली यात पिरियॉडिक असेसमेंट टेस्ट म्हणजे पॅट परीक्षेच्या 10,000 प्रश्नपत्रिका जळाल्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं येत्या 11 तारखेला मराठी या विषयाची परीक्षा नियोजित आहे याबाबत पुणे प्राथमिक शिक्षण परिषदेशी संपर्क साधण्यात आला असून येत्या 2 दिवसात प्रश्नपत्रिका मिळण्याची शक्यता गटशिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश तत्वांवर आधारित खतांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देशात कोळसा गॅस पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची सरकारची ग्वाही आणि राज्यभरात सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता नमस्कार